मला खरंच वाटत नाही,
खरं नाही वाटत का? जेव्हा मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिश मध्ये सांगू आय लव्ह यू.
निलंगा